अखंड मंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितयेन तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकार व्याप्तं येन चराचरं तत् पदं दर्शितयेन तस्मै श्री गुरुवे नमः।